नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: साकळेन 80% उदरगतीची कामां पुराय जाल्यात अशें थळावे आमदार आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. गोवा शालांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान पोरवोरे मंडळाच्या वास्तून फाल्यां खासा कार्यावळीचें आयोजन केलां. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आनी लोकमान्य कल्चरल फाउंडेशन हांचे जोड पालवान कांपालाचेर आयोजित केल्ल्या गोंय पुस्तक महोत्सवाचो आयज राती समारोप जातलो. आनी 10 फेब्रुवारी दिसा पुराय गोंयांत राष्ट्रीय कृमीनाशक दीस मनयतले. पालक, शिक्षक आनी भुरग्यांनी सहकार्य करपाचो उलो मारला. पुराय खबरो: साकळेची 80% उदरगतीची कामां पुराय जाल्यात. एकंदरीत साकळेन पुरायपणान उदरगत करपाची मोख आसा अशें साकळेचे आमदार आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. साकळे म्युनिसिपल लायब्ररी आनी ज्येश्ठ नागरिकां खातीर आशिल्ल्या मनरिजवण केंद्राच्या उक्तावण सुवाळ्याक ते आयज उलयताले. ह्या वेळार इगल स्पोर्ट्स क्लबाच्या कार्यालयाचें उक्तावण केलें. लोकांच्या तेंक्याक लागून सगळीं कामां शक्य जाल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. ह्या वेळार नगरपालिकेच्यो चेअरमॅन सिद्धी प्रभू पोरप आनी अध्यक्ष प्रशांत फातर्पेकर हाजीर आशिल्ले.
आमी लाँग रन विजन दवरून करता. आमकां शॉर्ट टर्म विजन ना. आमकां आत्तां कितें मेळटलें, म्हाका कितें मेळटलें हाचो विचार हांवें केन्ना करूंक ना. पुराय ओवरऑल डेव्हलपमेंट हांव सातत्यान उलयता आसतना दोन गजालींचे मुद्दां उलयता. एक इज एन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सेकेंड इज एन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हाका सांगपाक खूब पोस भोगता की इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीत हांवें जें विजन दवरलेलें तें इज ऑलमोस्ट 80% पुराय जायतलें. तुमचे साकळेकारांचे सहकार्य मेळ्ळें म्हणून तें पुराय जालें. अजून एक 6 महिन्यांच्या उपरांत तुमी साकळेक खूब मोठो बदल, म्हणजे ते ब्युटिफिकेशन ऑफ द रोड फ्रॉम द होंडा ब्रिज टू द साकळे हॉस्पिटल आनी देन फ्रॉम द बस स्टँड टू अगेन शिवाजी पुत्र आनी बाकीच्यांनी सहकार्य केलं जाल्यार इट लॉंग रन कंटिन्युअसली टू द साकळे ओल्ड ब्रिज, साकळे ब्रिज मेन ब्रिज दत्तवाडी पर्यंत हे जावपाक पॉसिबल आसा.
गोवा शालांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान पोरवोरे मंडळाच्या वास्तून फाल्यां खासा कार्यावळीचें आयोजन केलां. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. फाल्यां सकाळी 10:30 वरांचेर जावपी ह्या कार्यावळीत ज्ञानद्वार, गुरुकुल, रत्न संकलन, लोकपत, विज्ञान आनी कला प्रदर्शन, परख केंद्र, प्रज्ञापथ अशा वेगवेगळ्या सुवातींचें उक्तावण जातलें. परिशद सभाघराचें नामकरण, बोधचिन्नाचें अनावरण तशेंच हेर कार्यावळी लेगीत फाल्यां जावपाच्यो आसात. मुखेलमंत्र्यासयत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार कृष्ण साळकर, शिक्षण सचीव प्रसाद लोलयेकार, शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये, उपाध्यक्ष रुपेश ठाणेकर आनी सचीव विद्यादत्त नाईक हाजीर रावतले. नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आनी लोकमान्य कल्चरल फाउंडेशन हांच्या जोड पालवान कांपालाचेर आयोजित केल्ल्या गोंय पुस्तक महोत्सवान उफाट प्रतिसाद मेळ्ळो. 4 फेब्रुवारीक सुरू जाल्ले महोत्सवाचो आयज राती समारोप जातलो. हे महोत्सवाक राज्यपाल पुशापती अशोक गजपती राजू हांचे सयत तरेकवार मानेस्तांनी भेट दिली. तरेकवार कार्यावळी जाल्यो. निमणे दिसा आमदार विजय सरदेसाय हांणी पुस्तक महोत्सवाक भेट दिली. पुस्तक महोत्सवान तरेकवार विशयांची पुस्तकां आशिल्ली. पुस्तकां पळोवपा सयत ती खरेदी करपा खातीर लेगीत बरीच गर्दी जाल्ली. वेदांत अगरवाल हांणी प्रश्नोत्तरा वरवीं लेखका कडेन संवाद सादलो. ह्या सत्रांत राष्ट्रप्रथम ही संकल्पना नेमकी कितें सांगता, ती फकत घोशणा पुरती मर्यादीत आसा काय तिचो व्यापक आशय आसा हाचेर सविस्तर विचार मांडले. उदय म्हावूरकर हांणी आपल्या पुस्तकांतल्यान मांडिल्ल्या विचारांचो केंद्रबिंदू स्पश्ट करतना राष्ट्रीयत्व म्हळ्यार भावनीक घोशणा न्हय जाल्यार सत्याचेर आधारीत कर्तव्य प्रधान आनी देशहिताक प्राधान्य दिवपी भुमिका अशें सांगले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हळ्यार UIDAIN शालेय विद्यार्थ्यां खातीर 1 कोटी परस अदीक MBU म्हळ्यारूच मँडेटरी बायोमॅट्रीक अपडेट्स पुराय केल्यात अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रगिन्यान मंत्रालयान सांगलां. UIDAIच्या प्रादेशीक कार्यालयांनी आनी राज्याच्या शिक्षण विभागांनी फकत 5 महिन्यांत 83,000 शाळांनी मँडेटरी बायोमॅट्रीक अपडेट शिबिरां आयोजीत करपा खातीर मिशन मोडाचेर काम केल्लें. शाळकरी भुरग्यांक मँडेटरी बायोमॅट्रीक अपडेट्स पुराय करपाक उर्बा दिवपा खातीर आनी ही सेवा सगळ्यां खातीर सुलभ करपा खातीर UIDAIन 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 ह्या कालावधीत 7 ते 15 वर्सां पिराये गटा खातीर शुल्क माफ केल्लें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
धा फेब्रुवारी 2026 दिसा पुराय गोंयान राष्ट्रीय कृमीनाशक दीस मनयतले. ह्या फेरयेन 1 ते 2 वर्सां पिरायेच्या गटातल्या सगळ्या भुरग्यांक कृमीनाशक गुळी आल्बेडाझोल 200 मिलीग्रॅम आनी 2 ते 19 वर्सां पिरायेच्या गटान आल्मेडाझोन 400 मिलीग्रॅम गुळये दितले. हे कार्यावळीन येस मेळोवपा खातीर पालक, शिक्षक आनी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपलो पुराय सहकार्य दिवचे अशें आवाहन केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कॉललामपुरा हांगा आपल्या मलेशियाचो समकक्ष अनवर इब्राहीम कडेन व्यापक उलोवणी करून संरक्षण आनी सुरक्षा संबंद वाडोवपाचेर आनी अर्थिक आनी नवनिर्माण भागीदारी वाडोवपाचेर भर दिलो. आपत्ती वेवस्थापन, दृकश्राव्य, सहनिर्माण, भ्रश्टाचाराक आडवप आनी सेमीकंडक्टर उदरगत, भलायकी आनी वैजकी शिष्यवृत्ती संस्था आनी NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आनी मलेशियाच्या पॅनेट हाचे मदलो करार हाचो आस्पाव आशिल्ल्या दोनूय वटांनी जायत्या करारांचो आनी कागदपत्रांचो आदान प्रदान केलो. दर्यावेल्या सुरक्षा, संरक्षण आनी आतंकवाद विरोधी मळार भारत आनी मलेशिया हांचे मदलो सहकार वाडटलो अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. सर्वोच्च न्यायालय आनी राष्ट्रीय कार्यदलाच्या विद्यार्थ्यांमदले मानसीक भलायकी आनी शैक्षणीक समस्यांक शैक्षणीक संस्थांतल्या आत्महत्या प्रतिबंध संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करपा खातीर स्थापणूक केल्ल्या दक्षीण गोंयच्या 3रा जिल्हो पावड्यावयल्या देखरेख समितीची बसका हालीच जाली. ही बसका दक्षीण गोंय जिल्होधिकारी आनी जिल्हो दंडाधिकारी एग्ना क्लिट्स हांच्या अध्यक्षतेखाला जाली. ह्या वेळार पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकर आनी बिट्स पिलानी संस्थेचे सुमन कुंडू हाजीर आशिल्ले. तांत्रिक शिक्षण, समाज कल्याण, भलायकी सेवा, आदिवासी कल्याण विभागाचे अधिकारी आनी उपविभागीय पोलीस अधिकारी हाजीर आशिल्ले. समितीक माहिती दितना बिट्स पिलानीचे श्री कुंडू हांणी सांगले की विद्यार्थ्यांच्या कल्याणा खातीर वेगवेगळे उपक्रम हातांत घेतल्यात जातून ताणतणाव आनी निराशे संबंधी समस्यांक सामकार वचपी विद्यार्थ्यांक मजत दिवपाची तजवीज आसा. गोंयची जमीन आनी वळख राखपा खातीर संसदेन संविधान सुदारणा विधेयक 2025 मांडला. ह्या विधेयका वरवीं गोंय राज्या खातीर अनुच्छेद 371 सुदारणा करून गोंय शाश्वत उदरगत मंडळाची स्थापणूक करतले. खंयचेय सरकार आसूं ताका ह्या मंडळान घेतिल्ल्या निर्णयाक बांदील रावचे पडटले अशी माहिती दक्षीण गोंय खासदार विरियातो फेर्नांडीस हांणी दिली. दिल्ली काँग्रेस मुख्यालयान आपयल्ले पत्रकार परिशदेन ते उलयताले. ह्या वेळार गोंय काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे आनी गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार हाजीर आशिल्ले. संविधानाचे अनुच्छेद 371 खाला राज्याक आपली वळख आनी जागो राखून दवरपाचो हक्क आसा आनी 371 ख ह्या कलमा खाला गोंय राज्याचो आस्पाव आसा. 5 डिसेंबर 2025 हे विधेयक संसदेन दाखल केला. कांय काळा उपरांत हे विधेयक लोकसभा आनी राज्यसभेन संमती खातीर येतले. खेळ. उत्तर प्रदेशातल्या आग्रा हांगा जाल्ल्या अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन सर्तीन गोंयच्या डॉ मंजू खांडेपारकर, प्रदीप धोंड, तानाजी सावंत आनी डॉ सतीश कुडतरकार ह्या वॅटरन्स खेळगड्यांनी पदकां जिखली. डॉ मंजू हिणे सममता राणी यादव हिच्या वांगडा 60 वर्सां पिराय सकयल्या बायलांच्या दुहेरीन जाल्यार ध्रुवज्योती शर्मा हांच्या वांगडा मिश्र दुहेरीन कांस्य पदक जोडले. 70 वर्सां पिराये सकयल्या गटांत प्रदीप धोंड आनी तानाजी सावंत ह्या जोडयेक दादल्यांच्या दुहेरीन रुप्या पदक मेळ्ळा. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचं तापमान 34.5 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 21.1 डिग्री सेल्सियस नोंद केला. मुरगांवां चडांचं तापमान 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 21 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. शाळेन 80% साकळेन 80% उदरगतीची कामां पुराय जाल्यात अशें थळावे आमदार आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. गोवा शालांत मंडळाच्या भांगराव उत्सवी वर्सा निमतान पर्वरे मंडळाच्या वास्तून फाल्यां खासा कार्यावळीचें आयोजन केलां. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आनी लोकमान्य कल्चरल फाउंडेशन हांचे जोड पालवान कांपालाचेर आयोजीत केल्ल्या गोंय पुस्तक महोत्सवाचो आयज राती समारोप जातलो. आनी 10 फेब्रुवारी दिसा पुराय गोंयांत राष्ट्रीय कृमीनाशक दीस मनयतले. पालक शिक्षक आनी भुरग्यांनी सहकार्य करपाचो उलो मारला. आनी इतल्यान हे प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 वरांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.